श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे केंद्र आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमानी आयोजित 61वी पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमाला कर्मवीर सभागृह सातारा इथे 16 फेब्रुवारी रोजी दिमाखात पार पडली. पुरुषोत्तम मंगेश लाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला 1958 पासून अविरतपणे सुरू आहे. दरवर्षी विविधांगी विषयांचा समावेश करत ही व्याख्यानमाला सजते. यावर्षीचा व्याख्यानमालेचा विषय होता भाषा, बोलीभाषा, वास्तव आणि आव्हानं. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित भारत भाषा सर्वेक्षणाचे अध्यक्ष डॉक्टर गणेश देवी. तर अध्यक्षस्थानी होते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणेचे मानद सचिव डॉक्टर श्रीकांत बहुलकर. या व्याख्यानमालेला साताऱ्याच्या अनेक जाणकार सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती लाभली. बहुसंख्येने उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं प्रसाद कुलकर्णी आणि सोनाली बंड यांनी. श्रोते हो, भाषा समृद्धीचा विकासाचा वसा घेत आपल्या सगळ्यांसाठीच मार्गदर्शक दीपस्तंभ असलेल्या डॉक्टर गणेश देवी आणि संस्कृत आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना ऐकायला आपण सगळेच उत्सुक असणार. तेव्हा ऐकूया पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमाला 2019 अंतर्गत सातारा इथे आकाशवाणी पुणे केंद्राने आयोजित केलेल्या लाड स्मृती व्याख्यानमालेच्या भाषा, बोलीभाषा, वास्तव आणि आव्हानं या विषयावरील व्याख्यानाचा उत्तरार्ध डॉक्टर गणेश देवी.
प्रत्येक भाषा एक युनिक वर्ल्ड व्ह्यू असतो आणि असे हजारो वर्ल्ड व्ह्यूज आज आपल्या सध्याच्या काळामध्ये आपण गमावत चाललेलो आहोत. याला अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लिपीचा विकास झाला, त्यातून ज्ञान परंपरांचाही विकास झाला. कारण लिपी स्मृती जपण्याचं फार उत्कृष्ट साधन होती एका काळी. एका पिढीकडून ज्ञान दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाण्यासाठी लिपी हे माध्यम फार उपयोगी होतं. ज्ञान म्हणजे माणसांची एकत्र झालेली स्मृती. प्रत्येक व्यक्ती इंद्रिय ज्ञानाद्वारे अनुभव घेते जगाचा, ते एकमेकाला सांगितल्यानंतर एक कलेक्टिव्ह स्पेसमध्ये एकत्रित झालेली स्मृती ही ज्ञानाच्या प्रकारांचं रूप घेते. त्यातून मग शाळा, म्युझियम्स, लायब्ररीज यांचा जन्म होतो. जशी जशी ही स्मृती परंपरा वाढत जाती, विकसत जाती, तशीच तितक्याच प्रमाणात ती स्मृती परंपरा पुढं घेऊन जाण्याचं काम बिकट बनत जातं. आणि मग त्याच्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधायला लागतात. ज्ञानाचे प्रकार करून, वर्गीकरण करून त्याचे विषय बनवायला लागतात, डिसिप्लिन्स बनवायला लागतात, शाखा बनवायला लागतात. ते ज्ञान लिखित रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवायचं काम करायला लागतं. लिखाण हे स्मृती परंपरा जपून ठेवण्यासाठी एक अत्यंत उपयोगी माध्यम. पण जेव्हा गेल्या 300-400 वर्षामध्ये जगभर उत्पन्न एका जागी पण त्याचा वापर पुष्कळ लांबवर दुसऱ्या जागी करण्याचा आर्थिक व्यवहार सुरू झाला, ज्याला इंडस्ट्रियल लेवल प्रॉडक्शन म्हणू शकू अशा प्रकारच्या निर्मितीच्या प्रक्रिया बनत गेल्या, तेव्हा भाषेला सुद्धा ह्या मास प्रॉडक्शनसाठी मुद्रणाच्या व्यवस्थेचा उपयोग करावा लागला. आणि प्रिंट टेक्नॉलॉजी, मुद्रण तंत्रज्ञान जेव्हा आपल्याकडं आलं, किंवा अन्य आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन देशां, दक्षिण अमेरिकेच्या देशांच्यात गेलं, तेव्हा तिथल्या अनेक भाषा मुद्रित न झाल्या ह्या केवळ एकच कारणामुळं मौखिक भाषा म्हणून त्यांची गणना सुरू झाली आणि त्यांना दुय्यम स्थान देण्यात आलं. आपल्याकडे 19व्या शतकामध्ये मुद्रण आलं, तेव्हा सुरुवातीला 3 किंवा 4 भाषांचं मुद्रण झालं. कानडी, मराठी, गुजराती पश्चिम भारतामध्ये, बंगालमध्ये बंगाली, आणि नंतर सेंट फोर्ट विल्यम्समध्ये लल्लूजी लाल नावाच्या एका विद्वानग्रस्तांनी हिंदी आणि पंजाबी अशी पुस्तकं छापायला सुरुवात केली. 19व्या शतकामध्ये मुद्रणाच्या साह्याने साहित्याचा बऱ्याच भाषांच्यामध्ये एक नवीन प्रकारचा विकास जरी झाला, तरी त्याच्याबरोबरच ज्या भाषांना मुद्रण टेक्नॉलॉजीचा आधार मिळाला नाही, त्या भाषांचं स्थान हळूहळू कायद्याबाहेरच्या भाषा, कोर्टाबाहेरच्या भाषा, शाळा कॉलेजेसच्या बाहेरच्या भाषा आणि पुस्तकांच्या बाहेरच्या भाषा आणि या सगळ्यांच्यामुळं ज्ञानाबाहेरच्या भाषा किंवा ज्ञानाविनाच्या भाषा अशा स्वरूपात ह्या भाषांच्याकडं पाहण्यात आलं. 1926 मला वाटतंय आकाशवाणीच्या सुरुवातीचं वर्ष, त्याच वर्षी आपल्या देशामध्ये भाषावार प्रांत विभाजन करण्याची कल्पनाही पुढे आली. मोतीलाल नेहरूंच्या काँग्रेसच्या ठरावामुळं भाषावार प्रांत विभाजन केलं जावं ही कल्पना पुढे आली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अनेकवार चर्चा करूनसुद्धा भारतातल्या भाषांच्या प्रश्नांच्या विषयी नक्की निर्णय करू न शकल्यामुळं आपल्या राज्यघटनेमध्ये संविधानामध्ये भाषांचा विषय हा परिशिष्टात टाकला गेला. संविधानाच्या 8व्या परिशिष्टात भाषांची यादी आहे. त्याविषयीचा नक्की निर्णय जर झाला असता तर ते परिशिष्ट कदाचित आपल्याला जरुरी पडलं नसतं. पण त्याची जरूर भासली, कारण हा प्रश्न इतका कॉम्प्लेक्स होता की त्याविषयी नक्की निर्णय करून कुठली भाषा देशाची असावी, कुठली कुठल्या राज्याची असावी, याविषयीचे निर्णय भारताच्या राज्यघटनेसाठी नेमलेल्या विधीसभा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला करणं अशक्य बनलं. 1955-56 26 आलेल्या कल्पनेला परत एकदा उचलून धरून देशाची भाषावार रचना करायचं ठरवण्यात आलं. मराठी भाषेसाठी महाराष्ट्र, पंजाबीसाठी पंजाब, तेलुगूसाठी आंध्र प्रदेश, कारण या तिन्ही राज्यांच्या मध्ये पुष्कळ मोठी भाषिक आंदोलनं झाली होती. आणि मग अन्य भाषांच्यासाठी ओरियासाठी ओरिसा, बांगला भाषेसाठी बंगाल, गुजरातीसाठी गुजरात अशी राज्य देण्यात आली. हे जेव्हा घडलं तेव्हा ज्या भाषांना लिपी आहे आणि मुद्रण तंत्रज्ञानाचा आधार आहे, त्या मुद्रण तंत्रज्ञानाच्या आधारामुळं त्या भाषेच्यामध्ये नवीन सामग्री निर्माण झालेली आहे. केवळ त्याच भाषांना राज्य मिळाली. गोंडी भाषा कितीतरी कोटी लोक बोलत होती, पण त्यांना राज्य त्या लिपी नसण्यामुळं, मुद्रण नसल्यामुळं, गोंडीची लिपी आहे पण मुद्रण मुद्रित स्वरूपात नसल्यामुळं गोंडीला किंवा संतालीला त्यावेळेस राज्य मिळू शकलं नाही. संतालीला त्यानंतर झारखंड हे राज्य मिळालं. ज्या भाषांना स्वतःची राज्य मिळाली नाहीत, पण ज्यांची प्रचंड साहित्यिक परंपराही होती, मौखिक परंपरा होती, अशा भाषांची स्थिती काय झाली याचा विचार करण्यासारखे. भिल्ली भाषा राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 4 राज्यात विभागली गेली. भिल्ली भाषेमध्ये राजस्थान आणि गुजरातच्या सीमावर्ती भागामध्ये 4 महाकाव्य रचली गेली होती, त्याचा आजही मौखिक पाठ होतो. त्यात बिल्लांचा स्वतःचा एक महाभारतीय, त्याला ते भारत या नावाने ओळखतात. आपल्या महाभारतापेक्षा कितीतरी ते वेगळं आहे, पण तेही एक महाभारत आहे. आणि मूळच्या महाभारतामध्ये अशाच प्रकारच्या अनेक कथा मिळून झालेलं महाभारत ते होतं. म्हणजे बिल्लांचं महाभारत हेही आपल्या महाभारताचं एक ग्रेडियंट आहे, एक अंश आहे. पण या बिल्लांच्यासाठी 4 राज्यात विभाजन झाल्यानंतर या 4ही राज्यात हे भिल्ली भाषा बोलणारे समुदाय हे मायनॉरिटी, लघुमती, अल्पसंख्याक समुदाय बनले. मराठीची स्थिती कर्नाटकात आज जी आहे, ती स्थिती भिल्लांची महाराष्ट्रात झाली. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पण ती स्थिती झाली. गोंडी भाषा 4 राज्यात वाटली गेली. संथाली भाषा 4 राज्यात वाटली गेली. कोरकू भाषा 2-3 राज्यात वाटली गेली. प्रत्येक अशी न लिहिलेली, न मुद्रित झालेली भाषा राज्यांच्या सीमांच्यामुळं वाटण्यात गेली. आणि ते अल्पमती, लघुमती, मायनॉरिटी स्पीकर्स बनले. त्यांच्यासाठी सरकारकडून शाळांची व्यवस्था ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आपण सगळे भारताचे नागरिक आहोत आणि आपल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार दिलेला आहे, फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क दिलेला आहे. अभिव्यक्तीचा हक्क हा मूलभूत हक्क लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेल्या तत्वाप्रमाणे एव्हरी सिटीजन वॉज ऑफ इक्वल व्हॅल्यू फॉर दी एंटायर स्टेट. त्यातला कुठलाही नागरिक कमी दर्जाचा उच्च दर्जाचा नव्हता. प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्तीसाठी भाषेसाठी जी जागा पाहिजे होती ती आपण पुरवू शकलो नाही. अशा किती भाषा होत्या ज्यांच्यासाठी आपण स्थान देऊ शकलो नाही, त्याचा हिशोब जॉर्ज ग्रियर्सननी 100 वर्षापूर्वी दिला होता. जॉर्ज ग्रियर्सन या महत्त्वाच्या आयरिश विद्वान ग्रहस्थांनी अभ्यासकांनी भारताचा एक भाषिक सर्वे केला होता, द लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया, 11 खंड, 19 त्याची पुस्तकं होती आणि त्यात 179 भाषा आणि 344 उपभाषा डायलेक्ट्स असा त्यांनी पट समोर मांडला होता. म्हणजे कमीत कमी ग्रियर्सनच्या मताप्रमाणे तरी 501 भाषा किंवा उपभाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. ग्रियर्सनचा सर्वे ज्या भारताचा होता तो भारत आणि आजचा भारत यात बरंच अंतर आहे. ग्रियर्सनचा भारताचा नकाशा आणि आजच्या भारताचा नकाशा वेगळा आहे. ग्रियर्सननी दक्षिण भारतीय भाषांचा अभ्यास पूर्णपणे करण्याचं काम संपवलं नव्हतं. काही असेही भाग होते जे आत्ता भारतात नाहीत पण भारताच्या बाहेर आहेत, त्याचाही अभ्यास ग्रियर्सनच्या सर्वेमध्ये झाला होता. पण स्वातंत्र्यानंतर आपल्याच सरकारी यंत्रणेने केलेल्या सेन्ससप्रमाणे, जनगणनेप्रमाणे 1961 साली 1652 मातृभाषांचा उल्लेख होता जनगणनेत. 1961 मध्ये 1652 आणि 1971 मध्ये ही संख्या जनगणनेमध्ये सेन्ससमध्ये 108 दाखवण्यात आली होती. 109 नंबरची पण एक त्यात भाषा होती पण त्या भाषेचं नाव इंग्रजीमध्ये लिहिलं होतं ऑल अदर्स, म्हणजे बाकी सर्व भाषा. त्या 2 शब्द ऑल अदर्स, बाकी सर्व, अन्य सारे ह्या 2 शब्दांच्या मध्ये जवळपास 1550 भाषा समाविष्ट होत्या. हे ऑल अदर्स त्या 2 शब्दात दडपले गेलेले असे भाषा व्यवहार आहेत की ज्यांचं भविष्य आज उज्ज्वल दिसत नाही आहे. कदाचित येणाऱ्या 30-40 वर्षामध्ये ह्या 1550 मातृभाषांच्यापैकी शेकड्यांनी नाहीशा झालेले असते. अर्थात इथं हे ध्यानात घ्यायला पाहिजे की सेन्ससमध्ये जिचा उल्लेख मातृभाषा करण्यात येतो ती प्रत्येक भाषा व्यवस्था संपूर्णपणे भाषा असतीच असं नाही. बऱ्याच वेळेला चुकीची नावं येतात सेन्ससकडं, काही वेळेला एकाच भाषेसाठी 2 नावं येतात. त्याच्यामुळं सेन्ससमध्ये आलेल्या मातृभाषां यातली नावांची यादी ही केवळ सगळ्या भाषांची यादी असती असं नाही, यादीतली प्रत्येक भाषा असेच असं नाही. तरीसुद्धा साधारणपणे 1100 भाषा सेन्ससमध्ये 1961 मध्ये होत्या. 1971 मध्ये देशामध्ये 10,000 जास्त बोलणाऱ्यांची संख्या असेल तर त्या भाषेचं नाव सेन्ससच्या यादीत ठेवायचं, नसेल तर ते नाव काढून टाकायचं किंवा कुठल्या तरी दुसऱ्या भाषेच्या बरोबर जोडून ग्रुप ऑफ लँग्वेजेस, आत्ता भिल्ली ग्रुप ऑफ लँग्वेजेस नावानी एक भाषा दाखवण्यात येते, त्यात 37 भाषांचा समावेश आहे. जगातल्या 6,000 पहिल्या 20 भाषांच्यामध्ये हिंदी, बंगाली, तेलुगू आणि मराठी या 4 भाषा येतात. या 4 भाषांना आता डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर स्थान आहे, जेवढं पाहिजे तेवढं नाही पण आहे. सरकारी प्रोत्साहन आहे, या भाषांच्यामध्ये विद्यालय, महाविद्यालय, शाळा, वर्तमानपत्र, रेडिओ कार्यक्रम, सिनेमा, नाटक, संगीत, भाषेला जिवंत राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असती त्या त्या सगळ्या गोष्टी या चारही महान भारतीय भाषांच्याकडे आहेत. पण बाजार, ज्ञान आणि वापर या तीनपेक्षाही अजून एक गोष्टीची गरज भाषेच्या रसरशीत जिवंतपणाला सतत प्रवाहित ठेवण्यासाठी असते, आणि ती गरज अशी असते की ही एक विशिष्ट भाषा इतर किती अनेक अन्य भाषांच्यामधून शब्द उचलून घेऊ शकते. अगदी सुरुवातीला मी म्हणालो, भाषा घामातून बनते, परिश्रमातून बनते, आणि आपल्या भाषेमधले परिश्रम करणारे लोक जर कोरकू असतील, कोलामी असतील, अंगामी असतील, भिल्ली असतील, गोंडी असतील, अहिराणी असतील, शेतामध्ये शेती करणारे हे अन्य भाषा बोलत असतील, रस्त्यामध्ये मजुरी करणारे अन्य भाषा बोलत असतील, कैकाडी, वडारी, फिरत्या लोकांच्या भाषा बोलत असतील, आणि त्या भाषांना आपण दुर्लक्षित करून अनावधानांनी जर मृत्यूच्या जवळ ढकलत गेलो तर आपल्या स्वतःच्या भाषेच्या या महान वृक्षाची पाळमुळं असलेल्या भाषा फ्रॅगमेंट झाल्यामुळं आपल्या स्वतःच्या भाषेलाही हानी पोचू शकते. भारतामध्ये 22 भाषा 8व्या अनुसूचित आहेत. त्या भाषांचा जीवनाधार हा भारतातल्या अनुसूचित भाषा आहेत. या मोठ्या भाषांच्यामध्ये शब्द संस्कृतमधून, पर्शियनमधून, इंग्रजीमधून, पोर्तुगीजमधून जरी आले असले तरी अनेक शब्द छोट्या छोट्या भाषिक ग्रुप्समधून आलेले आहेत. संस्कृत भाषा महान बनली कारण संस्कृत भाषेने अनेक शब्द इतर भाषांच्यामधून घेतलेले होते. इंग्रजी महान बनली कारण इंग्रजीनी जगभरच्या भाषांचे शब्द उसने उधार घेतलेले आहेत आणि स्वीकारलेले आहेत, त्याला आत्मसात केलेलं आहे. आपल्या जगातल्या भाषांचं वास्तव आणि भविष्य ह्याच्याविषयी अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे आणि ती फार गंभीर स्वरूपाची आहे, म्हणून इथं नमूद करणं मला जरुरी वाटतं. संपूर्ण भाषा व्यवहार मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये मेंदूच्या संरचनेमुळे निर्माण झाला. त्या मेंदूच्या संरचनेमध्येच काही प्रचंड महत्त्वाच्या उलाढाली सध्या घडत चाललेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची उलाढाल म्हणजे ब्रोकाज लोब, डाव्या बाजूचा मेंदूचा हिस्सा ज्यातून जगाच्या व्यवहाराचं आकलन शाब्दिक सिग्नलच्या द्वारे मेंदू करत असतो, त्या ब्रोकाज लोबमध्ये सध्या अत्यंत थकवा आल्याची लक्षणं जगभरच्या नवीन पिढीच्या मुलांच्यामध्ये दिसत आहेत. अनेक पटींनी डिस्लेक्टिक मुलांची संख्या वाढत चाललेली आहे, ज्यांना भाषा येतच नाही किंवा भाषा बोलण्याचा प्रचंड कंटाळा आहे, अशा प्रकारची नवीन पिढी सगळीकडे जगभर पसरत चाललेली आहे. 2 अत्यंत अल्पवयीन बालकं, मुलं, 5-6 वर्षाची मुलं हातात मोबाईल्स घेऊन एकमेकाशी टेक्स्टिंग करत असतात पण बोलत नसतात. हे दृश्य आता जगभरच्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक गल्लीबोळात आणि खेड्यांच्यामध्ये पण दिसायला लागलेलं आहे. वाचन ह्या विषयाचा गंभीरपणे अभ्यास करणाऱ्या इंग्लंडमधल्या प्राध्यापकांनी काही प्रयोग करून यात असं निदान काढलेलं आहे की जी मुलं डिस्लेक्शियानी ग्रासलेली आहेत त्या मुलांची बुद्धी, कॉग्निटिव्ह ॲबिलिटी, ग्रहण करण्याची शक्ती इतर मुलांच्यापेक्षा जवळपास 100 वर्षांनी पुढं असलेली आहे. एकेकाळी अस्खलित भाषा बोलणं, अस्खलित भाषण करणं किंवा लेखन करणं याच्यासाठी मार्क मिळायचे परीक्षेत. आता न बोलणारी मुलं जास्त बुद्धिमान आहेत, होत चाललेली आहेत असं एक निदान काढण्यात आलेलं आहे. मेंदूच्या डोळ्याच्या जवळ असलेल्या प्री फ्रंटल कोर्टेक्स ज्याच्यामधून आकृतीचं ग्रहण होतं, व्हिज्युअलचं ग्रहण होतं, त्या प्री फ्रंटल कॉर्टेक्स ह्या भागामध्ये ॲबस्ट्रॅक्शन, तर्क लढवणे, तर्क काढणे, विश्वाविषयीचे निर्णय करणे, आयुष्याविषयीचे निर्णय करणे ही कामगिरी आता जास्त जोरानेच चाललेली आहे. आणि ही प्रक्रिया केवळ रशियन मुलांच्यात किंवा अमेरिकन मुलांच्यात किंवा आफ्रिकेच्या किंवा लॅटिन अमेरिकेच्या किंवा चीनच्या मुलांच्यात नाही, दिस इज हॅपनिंग टू द एन्टायर ह्युमन स्पीशीज. निसर्गाच्या दृष्टीने सगळ्या देशातले सगळे काळे, पांढरे, पिवळे हे सगळी एकच प्राणी आहोत. या संपूर्ण मानवी प्राण्याच्या मेंदूमध्ये प्रचंड उलथापालथ सुरू आहे. आणि माणसाचा मेंदू भाषेतून अभिव्यक्ती करण्याच्या फेजमधून, स्थितीतून पुढं सरकून दृश्य आकृत्यांच्या माध्यमातून जगाचं, विश्वाचं आकलन करण्याच्या खटपटीत आहे. दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर कदाचित अजून 400-500 वर्षांनी, 1000 वर्षांनी, येणाऱ्या 2000 वर्षांनी, नक्की काळ मी सांगू शकत नाही, पण येणाऱ्या काळाच्या मध्ये माणूस प्राणी भाषा अभिव्यक्तीसाठी माध्यम म्हणून वापरत नसून दृश्य आकृत्या, व्हिज्युअल्स अभिव्यक्तीसाठी वापरत असेल असा प्राणी बनलेला असेल. सध्या ज्याप्रमाणे आपण मुंडी हलून हो किंवा नाही म्हणतो किंवा वेगवेगळे आवाज काढून सुखदुःख व्यक्त करतो पूर्वीच्या काळातल्याप्रमाणे, त्याचप्रमाणे शब्दही आपल्याबरोबर असतील पण अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून त्यांचा केंद्रवर्तीपणा कमी झालेला असेल. याचा फायदा, माणूस एकाच क्षणी अनेक काळामध्ये जगू शकेल किंवा एकाच ठिकाणी अनेक स्थलांच्या मध्ये जगू शकेल. डिजिटल सिग्नल हा स्थळ आणि काळ यांच्या मर्यादेच्या पलीकडे जाणारा एक वहन पद्धतीसाठी वापरणारा प्रयोग मानवी मेंदू, मानवी मन करायला लागलेला आहे. जेव्हा अनेक काळात जगणारा, अनेक स्थलांच्यात एकाच वेळेस असणारा असा नवा प्राणी ज्याला सायन्समध्ये सायबर्ग म्हणण्यात आलेलं आहे किंवा होमोड्युअस म्हणजे देवासारखी माणसं, एका सायंटिफिक अर्थाने देवासारखी माणसं होमोड्युअस किंवा सायबर्ग्स निर्माण होतील, तेव्हा स्मृती ह्या खटाटोपीला फारसा वाव मेंदूमध्ये असणार नाही. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जगभरच्या माणूस प्राण्यांनी, मग तो खेड्यातला असो किंवा शहरातला, स्मृती सांभाळण्याची स्वतःची जबाबदारी आज आर्टिफिशियल चिपला, मेमरी चिपला देऊन टाकलेली आहे. आणि हे आज आलेलं साधन उद्या नाहीसं होईल अशा रीतीचं नाही आहे. मानवी मेंदू स्मृतीच्या बाहेर, कालाच्या कल्पनाच्या बाहेर, स्थलाच्या कल्पनाच्या बाहेर जाऊन नवीन जग पाहण्याचा प्रयत्न करतोय. अशा काळी भाषा नाहीशा होत राहणं हे थोडंसं स्वाभाविक आहे, उत्क्रांतीच्या प्रक्रियेला धरू नये, पण त्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेच्या नव्या वळणावर असलेले आपण ह्या आधी माणसांनी प्रचंड परिश्रम करून हजारो भाषांच्या मध्ये हजारो वर्ष परिश्रम करून निर्माण केलेले अनुभव, त्या अनुभवाचं एकत्र समग्र संचित कलेक्टिव हेरिटेज आपण जर मागं सोडला आणि पुन्हा एकदा नवी कोरी पाटी आणि त्याच्यावर नवे कोरे शब्द, नवीन कोरा पडदा आणि त्याच्यावर नवीन इमेजच्या साह्याने जग रंगवायला आपण लागलो तर पुन्हा एकदा आपण प्राण्याच्या अवस्थेत जाऊन पडू. बोलीभाषा, लेखी भाषा हे भेद विसरण्याचा क्षण आलेला आहे. कारण संकट दोघांच्यावर आहे. आपली भाषा आणि इतरांची भाषा हा भेद मिटून टाकण्याचा क्षण जगभर आलेला आहे, कारण हे संकट जगभरच्या सगळ्या भाषांच्यावर आहे. श्रीमंताची भाषा, गरिबाची भाषा, खेड्याची भाषा, शहराची भाषा, याच्यामुळं पूर्वी सामाजिक वर्गभेद निर्माण व्हायचे ते सगळं विसरून संपूर्ण मानवजात भाषा या प्रश्नासंबंधी गंभीरपणाने विचार करून उत्क्रांतीच्या ह्या क्रमावर ज्या वळणावर आपण वळत आहोत त्या वळणावर वळताना आपण पडणार तर नाही. आपण आधी साठवलेलं सगळं हेरिटेज, सगळं संचित पुढं घेऊन जाऊ शकू ना, इतपत तरी विचार करण्याची जबाबदारी प्रत्येकाची बनलेली आहे. सरकार भाषा बनवत नाहीत आणि सरकार भाषा मिटूही शकत नाहीत. भाषा ही अत्यंत लोकतांत्रिक, सगळ्यांच्या मालकीची, गरीब असो श्रीमंत असो कुणी असो, भाषा ही सगळ्यांच्या मालकीची एक सामूहिक व्यवस्था आहे. ती व्यवस्था आपल्याला माणूस बनवत राहिलेली आहे. त्या व्यवस्थेला आज प्रचंड हानी पोचताना आपण पाहत आहोत आणि ह्या सगळ्या चिंतेमुळं युनायटेड नेशन्सच्या शैक्षणिक सांस्कृतिक विभागाने म्हणजे युनेस्कोनी 2019 हे द इयर ऑफ द इंडिजिनस लँग्वेजेस म्हणून घोषित केलेलं आहे. युनेस्कोनी दाखवलेला धोक्याचा कंदील आपण आंधळे असू तर पाहू शकणार नाही, पण आपण जर डोळसपणाने सूज्ञपणाने भाषेच्या प्रश्नाकडं, स्वतःच्या भाषेच्या फाजील स्वाभिमानाच्या पलीकडं जाऊन जर पाहू शकलो, आणि भाषेचा प्रश्न म्हणजे फक्त इंग्रजी आणि मराठीमधला कॉन्फ्लिक्ट किंवा खेड्यातली भाषा आणि शहरातली भाषा, बोली आणि लेखी भाषा अशाच मर्यादित स्वरूपात पाहू लागलो, तर आपल्याला ज्या स्थितीतून आपण जात आहोत त्या स्थितीचा पूर्ण विचार करणे अशक्य बनेल आणि भाषा वाचवणे अशक्य बनेल. पण आपण सगळे मिळून, कारण आपण माणूस आहोत आणि माणसाला विशिष्ट संरचनेचा मेंदू मिळालेला आहे, विचार करण्याची क्षमता माणसाची इतर अन्य प्राण्यांच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची आहे, म्हणून आपण सगळ्यांनी विचाराला लागून ह्या वळणावर आपली माणुसकी टिकवण्यासाठी भाषा या वस्तूकडं, माध्यमाकडं, प्रक्रियेकडं, इतिहासाकडं आणि अनुभवाकडं नव्या नजरेने पाहणं जरूर आहे. भाषा प्रेमातून बनती, घामातून बनती आणि कामातूनही बनती. इंग्रजी आपली कामाची भाषा आहे, मराठी आपली प्रेमाची भाषा आहे, आणि आईची भाकरी ताटात पडती ती घामाची भाषा आहे. पण हे प्रेम, हे कष्ट आणि ज्या कामाच्या आधारे समाज उभा राहतो, हे काम याची सँक्टिटी टिकवायची असेल तर भाषा या विषयाकडं पुन्हा एकदा नव्या नजरेने आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मेटामॉर्फोसिस कथेमधल्या जर्मन नायकाची भाषा जाती, तेव्हा तो एक कृमी कीटक या स्वरूपात उरतो. माणसाला एका विशाल विश्वाची ओढ लागलेली आहे. त्या विशाल विश्वाविषयी टागोर, श्री अरविंद, विवेकानंद अनेक जणांनी चिंतन केलेलं आहे. त्या विशाल विश्वामध्ये विश्वासाने, आत्मविश्वासाने आपल्याला पदार्पण करायचं असेल तर आपल्याला भाषेविषयी फारच गंभीरपणाने चिंतन करणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य असेल. इतिश्री, थँक्यू.
धन्यवाद डॉक्टर गणेश देवी. जसं गोपाळ आवटी सरांनी सांगितलं होतं डॉक्टर गणेश देवी यांचं वोट धरून चाललं तर आपली भाषा काय होती, काय आहे आणि भविष्यात काय असेल हे आपल्याला समजेल, आणि आपण आपल्या भाषेला कुरवाळत बसायचं का आपल्या माणूसपणाला जपायचं हे विचार करण्याची वेळ आलेली आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर गणेश देवी. यानंतर या लाड स्मृती व्याख्यानमालेतला आणखीन एक आनंदाचा क्षण असतो, ते म्हणजे अध्यक्षीय भाषण. अध्यक्षीय भाषण ऐकण्यासाठीही आपण उत्सुक आहोत. मी डॉक्टर श्रीकांत बहुलकर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं.
या विचारमंचावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर गणेश देवी, श्री औटी सर आणि या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल पाटील सर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले मान्यवर आणि मित्र हो, आपण सगळे मंत्रमुग्ध होऊन गणेश देवी सरांचं भाषेसंबंधीचं चिंतन ऐकत होतो आणि त्यांनी त्या सगळ्या त्यांच्या व्याख्यानाचा जो समारोप केलेला आहे तो अतिशय अंतर्मुख करायला लावणारा आहे. आणि मला तर वाटतं की त्यांच्या विचारावर चिंतन करीतच आपण सगळे घरी जावं. खरं म्हणजे त्या सगळ्या भाषणाचा रसभंग होईल असं मला काही बोलायचं नाही आहे. त्यांनी कित्येक कोटी वर्षांपासून आत्तापर्यंतच्या मानवाच्या भाषिक व्यवहारासंबंधी जे चिंतन मांडलेलं आहे तो फार मोठा आवाका आहे. आणि मी नम्रपणे सांगू इच्छितो की त्या सगळ्यावर काही भाष्य करण्याचा मला मुळीच अधिकार नाही. मी एक संस्कृत भाषेचा मुख्यतः अभ्यासक आहे, प्राकृत थोडंफार. मी पाली भाषेचा अभ्यासक असा माझा परिचय करून दिला, पण मी पाली भाषेचाही फार मोठा अभ्यासक नाही. पण संस्कृत प्राकृत याचा अभ्यास करताना पालीचाही अभ्यास करता येतो. वेदाच्या काळापासूनचं संस्कृत, वेदोत्तर काळातलं संस्कृत, ब्राह्मण उपनिषद, महाभारत, पुराणं, त्यानंतर अभिजात संस्कृत, बौद्धांचं संस्कृत, मध्ययुगीन संस्कृत, अशा एका संस्कृत भाषेचा इतिहास थोडाफार मला माहीत आहे आणि त्यानिमित्ताने प्राकृत आणि पालीचा इतिहासही माहीत आहे. सरांनी सगळ्या जगामधल्या भाषिक व्यवहाराचा परामर्श घेतलेला आहे. भारतापर्यंत बोलायचं झालं तर भारतामध्येही अनेक बोलीभाषा होत्या. हार्वर्ड विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख आणि जागतिक कीर्तीचे संस्कृताभ्यासक प्राध्यापक मिखाईल विट्सेल यांनी 1989 साली एक फार मोठा निबंध लिहिला, 200 पानाच्यापेक्षा जास्त. त्यामध्ये त्यांनी वैदिक डायलेक्ट्स या विषयाचा परामर्श घेतला. प्राचीन भारतामध्ये वेदाच्या काळी कोणत्या भागात कोणती वैदिक बोलीभाषा होती याचा त्यांनी आढावा फार मोठा अभ्यास करून घेतला आणि त्यांचं जे मत हे आजही सर्वांनी मानलेलं आहे. तेव्हा बोलीभाषा नष्ट होण्याची सुरुवात वेदकाळापासूनच झालेली आहे. का झालं तसं? 200 पाचव्या शतकाच्या आसपास पाणिनी या महान आचार्यांनी भाषेचं व्याकरण लिहिलं. ते व्याकरण वैदिक भाषेचं होतं आणि त्या काळातल्या संस्कृत भाषेचंही होतं. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव त्या काळात नव्हतं. अमरकोशामध्येही भाषेला संस्कृत असं नाव नाही, ते नाव खूप नंतर दिलं गेलं. छांदस भाषा आणि भाषा असे दोनच प्रकार होते. पतंजलीने असं सांगितलं की अथशब्दानुशासनं, मी शब्दाचं व्याकरण सांगतो आहे, अनुशासन सांगतो आहे, कुठलेही शब्द वैदिक आणि लौकिक. पाणिनीसुद्धा भाषा असा शब्द प्रयोग वापरतो, त्यावेळी तत्कालीन भाषा असा अर्थ होतो, वैदिक नाही. आणि वैदिक भाषेला तो छंदस असं म्हणतो. पाणिनीच्या काळी ह्या सगळ्या डायलेक्ट्स होत्या, त्या सगळ्यांचं त्यांनी एक व्याकरण रचायचा प्रयत्न केला. त्या काळी असलेले सगळे शब्द त्यांनी स्वीकारले, त्याच्यासाठी सूत्र बनवली, त्याचे नियम केले, त्याची व्युत्पत्ती सांगायचा प्रयत्न केला. पण असे अनेक शब्द होते अस्तित्वात की ज्याची व्युत्पत्ती त्यालाही खरं म्हणजे सांगता आली नाही, त्यामुळे त्यांनी त्याचे गट बनवले की हे आम्ही शब्द असेच वापरतो. त्या काळातल्या ह्या सगळ्या भाषा पाणिनीच्या व्याकरणाच्यामुळे एकत्रित झाल्या, पण त्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू नष्टसुद्धा झाल्या. पाणिनी हा फार मोठा व्याकरणकार, तो पाकिस्तानामधल्या लाहोरजवळच्या शालातूर नावाच्या खेडेगावात जन्मला असा इतिहास आहे. आणि त्यामुळेच पाकिस्तानामधल्या एका अभ्यासकानं उर्दू भाषेचं जे व्याकरण रचलं त्याला अर्पण पत्रिका लिहिली, डेडिकेटेड टू पाणिनी, द फर्स्ट ग्रॅमर इन ऑफ पाकिस्तान. तर अफगाणिस्तानापासून मोठा भूभाग जो आहे, ज्याला आपण इंडियन सबकॉन्टिनेंट असं म्हणू, त्या भूभागामध्ये पुष्कळ भाषा होत्या ज्या केवळ वैदिक भाषा नव्हत्या, वैदिक बोली भाषा नव्हत्या, तर वैदिक भाषेपेक्षाही सुद्धा वेगळ्या प्राकृत भाषा होत्या, ज्यांना ढोबळमान आपण द्रविडियन लँग्वेजेस असं म्हणूयात. त्यामध्ये आर्यन आणि द्रविडियन हा वांशिक भेद नसून त्या भाषेच्या प्रकृतीचा भेद आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की इसवी सनाच्या 5व्या शतकानंतरसुद्धा आणि त्याच्या आसपास एकीकडे वैदिक संस्कृत, पाणिनीनं नियमबद्ध केलेलं अभिजात संस्कृत, प्राकृत, अनेक प्राकृत भाषांचं मिश्रण असलेल्या अशा अनेक भाषा होत्या. पाली भाषा निर्माण झाली. भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी लोकभाषेतून प्रवचनं द्यायला सुरुवात केली, कारण त्या काळात सगळे लोक प्राकृतमध्ये बोलत होते. संस्कृतमध्ये बोलणारे लोक हे ज्ञानाच्या क्षेत्रात असतील, उच्चवर्णीय कदाचित असतील, पण उच्चवर्णीयसुद्धा संस्कृत बोलत नव्हते असा पुरावा आहे. पतंजलीनं असं सांगितलं आहे की यरवाण आणि तरवाण नावाचे ऋषी होते, ते यज्ञामध्ये फक्त संस्कृत बोलायचे नीटपणे, रोजच्या व्यवहारामध्ये तसं बोलत नव्हते. तेव्हा संस्कृतबरोबरच प्राकृत भाषाही होत्या, आणि ज्या 4 प्राकृत भाषा प्रतिष्ठित भाषा त्याच्या पलीकडील भाषा होत्या. त्या काळामध्ये वैदिक धर्म आणि इसवी सनाच्या 5व्या शतकाच्या नंतर जो जैन धर्म आणि बौद्ध धर्म वाढीला लागला, त्यामध्ये बौद्धांनी पुढच्या काळात संस्कृत स्वीकारलं, पण त्यांच्यामध्ये थेरवादी होते ते पाली भाषामध्ये रचना करत होते, सामितीय प्राकृत भाषेत रचना करत होते, आणखी काही लोक प्राकृत भाषेतही रचना करत होते. त्याचबरोबर संस्कृत प्राकृत मिश्र असं जे आहे त्याला बुद्धिस्ट हायब्रिड संस्कृत असं म्हणतात. एक योगायोगाचा भाग म्हणून मी बरीच वर्ष या भाषांचा अभ्यास करतो आहे, आणि ते पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की अरे कुठला भाषाभिमान, कुठली शुद्ध भाषा, कुठली प्रमाण भाषा. मला आवर्जून सांगितलं पाहिजे की बौद्ध वैयाकरण आणि बौद्ध पंडित, बौद्ध परंपरेतले लोक असे होते की त्यांनी या वैदिक परंपरेला मोठा तडाखा दिला, त्याच्यावर हल्ला चढवला, कारण ही तुम्ही शुद्ध भाषा, ही प्रमाण भाषा असं तुम्ही म्हणू नका. आम्हीही लिहितो आहोत आणि आमची भाषासुद्धा प्रमाण आहे. या बाबतीत खूप गोष्टी सांगता येतील. भाषेबरोबरच ती भाषा बोलणाऱ्या माणसाची ओळख आणि आयडेंटिटी महत्त्वाची असते, आणि त्यामुळे तो कुठली भाषा बोलतो आहे. अगदी संस्कृत साहित्याचा अभ्यास आपण करायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की संस्कृत नाटकांमध्ये प्राकृतही आहे. शूद्रकाच्या मृच्छकटिक ह्या नाटकाला संस्कृत नाटक का म्हणायचं, त्यामध्ये जास्त प्राकृत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं प्राकृत आहे. ही सगळी समृद्धी आहे, भाषेची समृद्धी आहे. पण आम्ही संस्कृत शिकताना आणि आम्हाला शिकवताना आमचे गुरुजन फक्त संस्कृतमधूनच शिकवतात, संस्कृत छाया वाचतात, प्राकृत वाचत नाहीत. हा भेद का असा मला नेहमी तेव्हाही प्रश्न पडायचा. भाषा शिकताना, तो ग्रंथ शिकताना ती भाषा शिकली पाहिजे. राजशेखर नावाच्या एका कवीनं असं म्हटलं आहे, तो फार मोठा कवी होता, संस्कृतमध्ये लिहित असे, प्राकृतमध्ये लिहित असे. तो म्हणती संस्कृत भाषा ही अतिशय कठोर आहे, प्राकृत भाषा मृदू आहे. जे अंतर पुरुषाच्या आणि स्त्रियाच्या आवाजात असतं ना, तसं अंतर ह्या दोन भाषांमध्ये आहे. तेव्हा प्राकृत भाषा आणि पाली भाषा, बौद्ध संस्कृत आणि संस्कृत ही भाषा, या भाषेची सुद्धा काही थोरवी आहे आणि ती थोरवी लोकांनी जपायचा प्रयत्न केला, त्यामध्ये साहित्य रचलं. मी पुढच्या काळात जेव्हा बौद्ध तंत्रमार्गाचा अभ्यास केला तेव्हा मला आणखी असं दिसून आलं की तांत्रिक लोकांची भाषा फार वेगळी आहे. परत बंगालमधला सहजिया पंथ असो किंवा इतर काही पंथ असोत, त्यांनी ह्या सगळ्या भाषा, त्या काळात असलेल्या भाषा जपायचा प्रयत्न केला आणि तथाकथित संस्कृतमध्ये रचना केली. पाणिनीनं सांगितलं पुष्कळ की हेच बरोबर हे चूक, आणि पतंजलीनं आग्रहाने सांगितलं की शुद्ध भाषा बोलण्यासाठी तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केला पाहिजे. एकेकाळी असं होतं की शुद्ध कसे लिहावे, शुद्ध कसे बोलावे, यासाठी आपण व्याकरणाचा अभ्यास केला पाहिजे. ही परंपरा जरी असली तरीसुद्धा जी भाषा लोक बोलतात ती सगळीच भाषा आपण शुद्ध भाषेच्या चष्म्यातून पाहू शकत नाही आणि पाहू नये. मी संस्कृत भाषेचा प्रेमिक, अभ्यासक आणि पुरस्कर्ता म्हणून असं सांगेन की केवळ तशा पद्धतीचं संस्कृत आहे, पाणिनीचं संस्कृत आहे, तसंच लिहावं. पण त्यामुळे इतर भाषा, प्राकृत भाषा, पाली भाषा किंवा आपल्या भाषा, या भाषांवर त्याचं आक्रमण होऊ नये. सरांनी पुष्कळ मुद्दे मांडलेले आहेत, त्यामध्ये मला हा एक मुद्दा मांडावा असं वाटतो की आपण जी भाषा बोलतो आहोत, बोलीभाषा तर नष्ट होत आहेत, प्राचीन काळातल्या बोलीभाषा नष्ट झाल्या. मगाशी मी सांगतो त्याप्रमाणे अफगाणिस्तानामध्ये गांधारी प्राकृत या भाषेमध्ये बौद्धांनी रचना केली आणि ते सगळे ग्रंथ चीनपर्यंत जाऊन पोचले आणि त्याचा चिनी भाषेत अनुवाद झाला. आम्ही आत्तापर्यंत असं समजत होतो की ह्या संस्कृत ग्रंथ आहेत, पण ती अफगाणिस्तानात बोलली जाणारी भाषा होती. या सगळ्या भाषा आज नष्ट झाल्या किंवा त्याचं परिवर्तित रूप म्हणजे आजच्या भाषा आहे. सरांनी लिपीसंबंधीचा मुद्दा मांडला, तोही महत्त्वाचा आहे. केवळ बोलीभाषाच नव्हे सर, काही प्रमुख भाषांनासुद्धा लिपी नव्हती. जपानी भाषेलाही लिपी नव्हती, त्यांनी चीनकडून लिपी घेतली. 8व्या शतकापर्यंत तिबेटला लिपी नव्हती, तिबेटी भाषा होती. तिथल्या राजांनी संभोट पंडित नावाच्या एका पंडिताला आणि काही पंडितांबरोबर भारतात पाठवलं, भारतीय भाषांचा अभ्यास करायला पाठवलं, लिप्यांचा अभ्यास करायला पाठवलं, आणि सामान्यतः प्राचीन बांगला ह्या लिपीला जवळ जाणारी अशी एक तिबेटी लिपी तयार केली. आणि त्यानंतर त्यांची ग्रंथरचना, जी ग्रंथरचना मौखिक परंपरेत होती, त्यांच्याकडे एपिक्स होते, त्याला गेसार असं म्हणतात, ते मौखिक परंपरेत चालेल आलं, ते सगळं लिपिबद्ध करायला लागले. पण आज असंही दिसून येतं आपल्याला की हिमालयामध्ये अनेक बोलीभाषा आहेत, अनेक डायलेक्ट्स आहेत. मी ज्या सारनाथच्या संस्थेमध्ये काम केलं आणि करतो ते माझे मित्र तिबेटी आहेत, पहाडी आहेत, हिमालयामधले आहेत, भूतानमधले आहेत, सिक्कीममधले आहेत. ते एकमेकांशी बोलताना त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत पण त्यांना समजतं. याच्यामध्ये तिबेटी भाषेचा प्रभाव खूप आहे आणि आता त्यांनी तिबेटी लिपीही घेतलेली आहे, पण त्यांना मुळात लिपी नाही. भीती अशी आहे की त्याही भाषा हळूहळू नष्ट होऊ लागतील. केंद्र सरकारची एक समिती आहे, ती समिती हिमालयामधल्या वारशाचं जतन करण्यासाठी समिती आहे, हिमालयन हेरिटेज. त्यामध्ये येणारे प्रस्ताव बरेचसे हे विहार, मंदिरं, आर्ट, आर्किटेक्चर, शिल्प यासंबंधी असतात. भाषांचं जतन करण्यासंबंधी फारच कमी प्रस्ताव असतात. तेव्हा हे सगळीकडचं चित्र आहे आणि त्यामुळे त्या भाषा लिपीत लिहिल्या गेलेल्या भाषा म्हणजेच भाषा असं नाही. सरांनी बरोबर सांगितलं की संस्कृत ही भाषा एका लिपीच नाही, किंबहुना त्या भाषेला लिपीच नाही. कारण संस्कृत भाषेचा उगम पाहिला तर साधारणतः 3व्या शतकापर्यंत संस्कृत भाषेला लिपी होती असा पुरावा नाही. भारतामधला पहिला पुरावा, प्राचीनतम पुरावा हे अशोकाचे शिलालेख आहेत. सिंधू लिपीचा विषय आपण सोडून देऊ कारण ती भाषा आहे की नाही याबद्दलसुद्धा वादविवाद आहेत. तेव्हा लिपी आली म्हणजे भाषा आली असं नव्हे, आणि एक भाषा एका लिपीत निबद्ध होत नाही. सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे अगदी प्राचीन ब्राह्मी, खरोष्टी, गुप्तलिपी, तिबेटी लिपी, दक्षिणी लिपी, संस्कृत भाषेत वाङ्मय लिहिण्यासाठी तमिळनाडूमध्ये तमिळ ह्या लिपीबरोबर एक ग्रंथ नावाची विशिष्ट लिपी तयार केली. संस्कृत वर्ण उच्चार तिबेटी लिपी तयार करण्यासाठी एक खास लिपी तयार केली गेली. आणि हेच सगळे संस्कृत शब्द जेव्हा चीनमध्ये गेले, जपानमध्ये गेले, त्यावेळी त्याला त्यांनी प्रतिशब्द दिले किंवा त्याचं ध्वन्यनुकरण करण्यासाठी, ट्रान्सलिटरेशन करण्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारे लिपीचा वापर केला. तेव्हा सगळ्या भाषा, ही भाषा संस्कृत भाषा, इतरही भाषा कुठल्याही लिपीत लिहिता येतील, तेव्हा लिपीशी भाषा जोडता कामा नये. लिपी म्हणजे भाषा नव्हे हे सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपल्या ज्या भाषा आहेत आपल्यापासून सुरुवात करू. अगदी मराठी संबंधी आपल्याला नेमकं काय करता येईल, मी पाहतो की मी जेव्हा मराठी बोलायला लागतो त्यावेळी लोकांना काही वेळा कळत नाही. रिक्षाने रोज मी माझ्या संस्थेत जातो त्यावेळी सांगतो की अरे त्या सिग्नलच्या अलीकडे जे फाटक आहे ना, त्या फाटकातून रिक्षा आत घे. मी रिक्षा शब्द वापरतो, सिग्नल शब्द वापरतो, पण गेट शब्द वापरत नाही. तो विचारतो रिक्षावाला, म्हणजे गेटमधून का, असं विचार. मी त्याला सांगतो अरे त्याला मराठीत फाटक म्हणतात. मग कोणीतरी म्हणालं की नाही, फाटक म्हणजे रेल्वेचं फाटक. मी म्हटलं गेट हे सुद्धा रेल्वेचं असू शकतं, मराठीत फाटक शब्द असताना आपण गेट का वापरतो? आपण नकळतपणे आपल्या भाषेवर अकारण इतर भाषांचं आक्रमण चालू देतो. त्यात इंग्रजीचं मोठं आहे, पण हिंदीचंही आहे. आणि त्याला जबाबदार वाहिन्या आणि वृत्तपत्रं आहेत. वृत्तपत्रामध्ये येतं पर्दाफाश केला, खात्मा केला. मालिकेमध्ये येतं मी तुझी मदत करणार नाही, हे मैं तेरी मदत नाही करूंगा याचं भाषांतर आहे. मी तुला मदत करणार नाही म्हटलं पाहिजे. बोलती बंद झाली असं म्हणतात. आता याला मराठी प्रतिशब्द नाहीत का? माझं म्हणणं असं आहे, ज्या आपल्या भाषेमध्ये मराठी शब्द आहेत ते आपण वापरावेत, पण त्याचबरोबर इतर बोली भाषांमध्ये जर शब्द असतील तेही घ्यावेत, इतर भाषांमध्ये असतील तेही शब्द घ्यावेत. आणि ते शब्द चांगले आहेत, आपल्याला माहिती नसतं. संक्रमा संस्कृत शब्द आहे, कॉजवे यासाठी आहे, त्याला कोकणी भाषेमध्ये साकव असं म्हणतात. पण आपण साकव शब्द वापरणार नाही, आपण कॉजवे म्हणणार. अशा पद्धतीने आपण भाषिक आक्रमण चालू देतो. ते मराठी भाषेवर संस्कृतचंही आक्रमण झालेलं आहे आणि ते अनावश्यक आहे. बऱ्याच वेळा मला असं दिसतं की परिभाषा निर्माण करताना संस्कृतचा आश्रय घेतला जातो. हे ठीकही आहे, तत्त्वतः चूक नाही, पण काही शब्द मराठीत आहेत ते आपण का घेऊ नये? नेहमी आपण पाट्या पाहतो की अमुक अमुक रुग्णालय, हॉस्पिटलचं भाषांतर. जर हिंदीमध्ये अस्पताल शब्द चालतो तर मराठीत इस्पितळ शब्द का चालू नये? अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे की जे शब्द कदाचित खेडोपाडी वापरत असतील इस्पितळात जावं, तर इस्पितळ शब्द माझ्या मते चांगला आहे. त्याला रुग्णालय असं करून प्रतिष्ठित, उलट रुग्णालय याच्यामध्ये निगेटिव्ह सेन्स आहे. तेव्हा या पद्धतीने आपण जर विचार केला तर आपल्याला अकारण इतर भाषांमधले शब्द आपण जे घेतो आहोत ते टळेल. आपल्या भाषेमधले विसरत जाणारे शब्द ते आपल्याला वापरता येतील. आजच आम्ही बोलत होतो औटी सरांशी आणि श्रीमती, त्यांच्या वऱ्हाडी बोली आणि मराठवाड्याकडची बोली आणि मराठी, तेव्हा मला बऱ्याच गोष्टी आठवल्या. माझी बहीण ही खान्देशामध्ये दिलेली होती जळगावकडे, आणि त्यांची बोली वेगळी होती इथल्या मराठीपेक्षा. तेव्हा तिला सासूने सांगितलं की सराटा आण, सराटा म्हणजे उलथणं. तिला कळलं नाही, तिने वरवंटा आणला, ती म्हणली घाल सासूच्या डोक्यात. आता हे शब्द जे आहेत ते इतर बोलीं भाषांमध्ये शब्द तेही आपल्याला शिकायला लागतात, माहिती पाहिजेत. काही वेळा कर्नाटकाच्या सीमा भागातले लोक, त्यांना थोडं बहुत मराठी येतं, ते यायचे आमच्याकडे. माझे वडील एकदा त्यांना म्हणाले की तुम्ही आता जेवा आणि पडा, त्यावर ते रागावले. आम्ही काय तुमच्या घरात पडायला आलो का म्हणाले. तेव्हा ह्या भाषिक भेदही लक्षात घेतले पाहिजेत. आणि केवळ एखादा माणूस एखादी भाषा बोलतो म्हणून त्याला आपण वगळता कामा नये, त्याची वर्गवारी करता कामा नये असं मला वाटतं. आणि या दृष्टीनं आपण जर काही प्रयत्न केला तर आपण आपली भाषा टिकवूच, पण त्याचबरोबर इतर भाषा, बोलीभाषा, ग्रामीण भाषा ह्या सगळ्या भाषांबद्दल आपल्याला पहिल्यांदा आदर असला पाहिजे. या भाषांची स्वीकारण्याची आपली क्षमता असली पाहिजे, त्या लोकांना समजून घेतल्याची क्षमता असली पाहिजे. तेव्हा मी स्वतः शुद्ध आणि अशुद्ध असं काही मानत नाही. आपण एक प्रमाणभाषा सोयीसाठी वापरलेली आहे, ती प्रमाणभाषा त्या पद्धतीने लिहिली पाहिजे. पण त्याचबरोबर एखादी व्यक्ती तसं लिहित नाही म्हणून आपण त्याला कमी लेखता कामा नये. मला नेहमी ती फुलराणीमधलं पु ल देशपांड्यांचं एक वाक्य नेहमी आठवतो, संवाद आठवतो, की नव्हता जर शुद्ध आहे तर होता आहे अशुद्ध का. असं आपण जर पाहिलं तर आपला शुद्ध अशुद्ध, नागर ग्रामीण, उच्च आणि नीच हे सगळे भेद गळून पडतात. जर आपलं भाषांवर खरोखर प्रेम असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे की आपण आपली भाषा नीट वापरावी, त्या भाषेवर इतर भाषांचं अकारण आक्रमण होऊ देऊ नये. काही वेळा काही शब्द आहेत, फारसी शब्द आहेत मराठीमध्ये, जी कल्पना मराठी भाषेत संस्कृतीत नाही ती फारसीमधून आली. म्हणजे राजा शब्द आहे, सुट्टी शब्द आहे. संस्कृतमध्ये रजा आणि सुट्टी याला शब्दच नाही आहे, कारण तिथे सुट्टीच घेत नव्हते. आणि ध्याय नावाचा जो शब्द आहे त्याचं त्या आता सुट्टी नसून त्यावेळी वेदाचा अभ्यास करायचा नाही पण इतर गोष्टींचा अभ्यास करायचा असं होतं. तेव्हा वेकेशन नव्हती, सुट्टी नव्हती, काही नव्हतं. तेव्हा ज्या कल्पना आपल्याकडे नाहीत त्या कल्पना आपण परकीय भाषांमधून जर आल्या तर ते शब्द स्वीकारावेत. पण भाषेमध्ये शब्द असताना, कल्पना असताना इतर भाषांचं आक्रमण चालू देऊ नये. त्याचबरोबर जर इतर काही भाषा असतील आणि त्या गोड भाषा आहेत, अहिराणी बोली गोड बोली आहे, कोकणी ही गोड बोली आहे, प्राकृत हे अतिशय मधुर आहे, पाली अतिशय मधुर आहे, संस्कृतही मधुर आहे पण संस्कृत कठोरही आहे. या सगळ्या भाषांकडे आपण अशा खुल्या मनाने जर पाहायला लागलो आणि जी भाषा आपण बोलतो ती नीटपणे बोलावी. म्हणजे मराठी सुरुवात करायचं आणि इंग्रजी संपवायचं, हल्ली सेलिब्रिटीज बोलतात हिंदीत सुरुवात करतात आणि इंग्रजीत संपवतात, अशा पद्धतीची भाषा करायचं काही कारण नाही. पण मी हे जरी किती सांगत असलो तरी भाषांचा इतिहास पाहताना मला असं दिसून येतं की लोक तसं बोलत राहतात, बोलत राहिले की ती एक बोलीभाषा होते, ती डायलेक्ट होते, तिचा स्वीकार करावा लागतो. आणि मग व्याकरण शास्त्रज्ञांनासुद्धा त्या सगळ्या भाषा, ते सगळे शब्द, ते सगळे प्रयोग स्वीकारावे लागतात. हे संस्कृत भाषेच्या बाबतीत झालेलं आहे. पाणिनीनं जरी मर्यादा घातली आणि शब्दसंग्रह केला तरी पुढे कात्यायनानं वार्तिक रचली, आणखी काही शब्दांचा संग्रह केला. अशा प्रकारे संस्कृत भाषेमध्ये संस्कृतेतर भाषांमधले खूप शब्द आलेले आहेत. तत्कालीन द्रविडीयन भाषांमधून शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ मंदिर हा शब्द आपण संस्कृत समजतो, तो मुळामध्ये आर्य भाषांमधला किंवा याला इंडो युरोपियन लँग्वेजेस म्हणतात त्यापासून आलेल्या वैदिक संस्कृतामधला नाही. त्याचं कारण आहे त्या काळात मंदिरच नव्हतं. तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की स्पृश्यास्पृश्यता भाषेमध्ये असत नाही. काही भाषा, काही शब्द येतात ते आपल्याला स्वीकारावे लागतात. तेव्हा हा सजगपणा असला पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. मी आपला फार वेळ घेत नाही. या ठिकाणी मला आपण बोलावलं त्याबद्दल मी आभारी आहे. विशेषतः या शिक्षण संस्थेमध्ये मागे कधीतरी मी एकदा आलोही होतो परिषदेसाठी, त्यानंतर इथे मला येण्याचा हा जो काही लाभ झाला आहे, मला संधी मिळाली, कर्मवीरांच्या या कर्मभूमीमध्ये मला काही शब्द बोलता आले आणि आपण शांतपणे ते ऐकून घेतले, याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. सरांनी सगळं सांगितलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये थोडासा बदल करून असं मला म्हणायचं होतं की देवी तुम्हीची गणेशू सकलार्थ मतिप्रकाशू. तेव्हा आपण सकलार्थ मती प्रकाशू आहात, आपले पुन्हा एकदा मी आभार मानतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. भाषा, भाषेतील व्याकरणाचा, प्राकृतचा उगम याविषयी आपल्याला सरांनी सांगितलं. भाषांचं जतन करण्यासाठी एक नवीन दृष्टी आपल्या प्रत्येकाला या व्याख्यानमालेतून नक्कीच वक्त्यांनी दाखवली. आणि प्रत्येक भाषेबद्दल आदर आपण जपला पाहिजे आणि त्याची सुरुवात आज इथंपासून आपण सगळे मिळून करूया अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. श्रोतेहो, बहुजन हिताय बहुजन सुख आहे ब्रीद उदाशी बाळगून रंजन, शिक्षण आणि प्रबोधन करण्याबरोबरच श्रोत्यांचं मानसिक आणि भावनिक पोषण या मौखिक परंपरेतून करण्याची मोठी जबाबदारी आज आकाशवाणीनं चांगलीच पेलली आहे. आणि सामाजिक जडणघडणीत आज आकाशवाणीचा मोठा वाटा आहे आणि हीच परंपरा अशीच पुढेही प्रवाहित राहील अशी नक्कीच आशा आहे.
श्रोते हो, भाषा समृद्धी आणि संवर्धनासाठी अखंड प्रयत्नशील असणाऱ्या या दोन दिग्गजांच्या उपस्थितीनं लाड स्मृती व्याख्यानमाला 2019 नक्कीच एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोचल्याचा प्रत्यय तुम्हालाही आला असेल. 61वी पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमाला आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने सातारा इथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाची ध्वनिमुद्रित संपादित आवृत्ती आत्ताच आपण ऐकलीत. विशेष सहयोग आकाशवाणी सातारा केंद्र. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.